चीनीमंडी.com पॉडकास्ट।
गाळप हंगाम संपल्यानंतरही साखर कारखाने सुरू ठेवणार सॅनिटायझर उत्पादन। उत्तर प्रदेशात कोरोना व्हायरसमुळे हँड सॅनिटायझरची मागणी वाढली आहे। ही मागणी पूर्ण करण्यासाठी एका महिन्यामध्ये सॅनिटायझर उत्पादन क्षमतेपेक्षा प्रतिदिन 40,000 लिटरपासून जवळपास 2,00,000 लिटरपर्यंत वाढ झाली आहे। राज्यात काही साखर कारखान्यांनी सॅनिटायझर बनवण्यासाठी संयंत्र स्थापन केलं आहे। उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव संजय भुसरेड्डी यांनी सांगितलं की राज्यामध्ये 82 प्लांट सॅनिटायझरच्या व्यावसायिक उत्पादनात उतरले आहेत आणि यामध्ये 36 युनिट सॅनिटायझर प्लांट, 27 साखर कारखाने, 11 डिस्टिलरी आणि 8 इतर युनिट यांचा सहभाग आहे। त्यांनी सांगितलं की यापूर्वी यूपीमध्ये सॅनिटायझर उत्पादन करणारे केवळ 5 ते 6 स्थायी प्लांट होते आणि गेल्या काही आठवड्यांमध्ये ही संख्या वाढून 36 झाली आहे। ऊस विभागाकडून पोलीस, चिकित्सा आणि आरोग्य कर्मचारी आणि स्थानिकांना मोफत सॅनिटायझरचा पुरवठा केला जात आहे। आता राज्यामध्ये 2019-20 ऊस गाळप हंगाम सुरू आहे, तर सॅनिटायझर उत्पादनात व्यग्र असूनही साखर कारखाने गाळप संपल्यानंतरही उत्पादन सुरू ठेवण्याची शक्यता आहे। यासाठी त्यांना इथेनॉल अल्कोहोल यांची आवश्यकता लागेल, जी त्यांच्याकडे पूर्वीच मोठ्या प्रमाणात आहे। यूपीमध्ये आतापर्यंत 119 पैकी 32 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आहे।